चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिलिपीन्सची 2,50,000 मेट्रिक टन साखर आयातीला परवानगी। फिलिपीन्समध्ये साखरेच्या संभावित किमती वाढू नयेत यासाठी साखर नियामक प्रशासनानं 2,50,000 मेट्रिक टन रिफाईंड साखरेच्या आयातीला मान्यता दिली आहे। साखरेच्या वाढत्या मागणीला याची मदत मिळेल अशी अपेक्षा साखर नियामक प्रशासनानं व्यक्त केली। साखरेच्या वाढणाऱ्या किमतींमध्ये स्थानिक निर्माता आणि प्रक्रिया करणारे काही महिन्यांपासून साखरेच्या आयातीची मागणी करत होते। आयात कार्यक्रम सर्वच औद्योगिक वापरकर्त्यांसाठी खुला आहे, ज्याचा लाभ खाद्य, मिठाई, बिस्किट आणि पेय निर्माता, ग्राहक आणि विक्रेते, व्यापारी घेऊ शकतात। 1,00,000 मेट्रिक टन औद्योगिक वापरकर्त्यांना वाटून देण्यात आला आहे, तर उरलेला 1,50,000 मेट्रिक टन ग्राहकांना आणि साखर उत्पादकांसाठी आहे। प्रथम घ्या या आधारावर याचा लाभ घेता येईल।